धन्यमी शबरी श्रीरामा असं अत्यानंदानं म्हणत म्हणतच शबरी अनंतामध्ये विलीन झाले. पुढे श्रीराम आणि लक्ष्मण ऋष्यमुख पर्वतावर आले. या पर्वतावरच राज्यपदभ्रष्ट झालेला कपिश्रेष्ठ सुग्रीव आपल्या हनुमंतादिक मंत्र्यासह लपून छपून वावरत होता. सुग्रीवाचा वडील बंधू वाली यानं त्याला किष्किंधा पार हकलून दिलं होतं. सुग्रीवाची पत्नी रुमा हिचंही त्या पापकर्म्यानं बलानं हरण केलं होतं. राम लक्ष्मणांना दुरून पाहताच सुग्रीवाला वाटलं की हे दोन धनुर्धर वालीनेच आपल्यावर पाठवले असावेत आणि तो घाबरून मलय पर्वतावर पळाला. तिथूनच त्यानं हनुमंताला चौकशीसाठी पाठवलं. सच्चिवोत्तम हनुमंतानं श्रीरामांची भेट घेतली. प्रथमदर्शनीच श्रीराम आणि हनुमंत यांच्यामध्ये स्नेहभाव निर्माण झाला. हनुमंतानंच श्रीराम आणि सुग्रीव यांची भेट घडवून आणली. दोघांची समयोचित बोलणी झाली आणि यानंतर हनुमंतानं अग्नी प्रज्वलित केला. त्या अग्नीसमक्ष सुग्रीव श्रीरामांना म्हणाला,
साक्षी सव्योम पृथ्वी साक्षी अग्निज्वाला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला. रामा तुझा परी मी वनवास भोगता है. हनुमत मुखे तुला ते साद्यंत ज्ञात आहे. रामा तुझा परी मी वनवास भोगता है. हनुमत मुखे तुला ते साद्यंत ज्ञात आहे. दुखीच साय होत दुखात दुखिताला. दुखीच साय होत दुखात दुखिताला. संमित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला. बंधूच होय वैरी तुझ काय सांगू आर्या. नेई हरून वाली माझी सुशील भार्या. बंधूच होय वैरी तुझ काय सांगू आर्या. नेई हरून वाली माझी सुशील भार्या. वाली सराघवात्या तू थाळ रौरवाला. वाली सराघवात्या तू थाळ रौरवाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला. बाहूत राहुचा मी निस्तेज अंशुमाली. गतराज लाभ होता होईन शक्तिशाली. बाहूत राहुचा मी निस्तेज अंशुमाली. गतराज लाभ होता होईन शक्तिशाली. माझे शौर्य सांगू माझ्या मुखे कशाला. माझे शौर्य सांगू माझ्या मुखे कशाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला. होता फिरून माझे ते सैन्य वानरांचे. होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे. होता फिरून माझे ते सैन्य वानरांचे. होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे. ते लंघतील सिंधू खणतील शैलमाला. ते लंघतील सिंधू खणतील शैलमाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला. शोधतील सीता संदेह यात नाही निष्ठा प्लवंग माझी तू लोचनेच पाही ते शोधतील सीता संदेह यात नाही निष्ठा प्लवंग माझी तू लोचनेच पाही होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला झालेच सख्य राम ते तो करी कराते आता कशास भ्यावे कोणा भयंकराते झालेच सख्य राम ते तो करी कराते आता कशास भ्यावे कोणा भयंकराते तू सिद्ध हो क्षमेंद्र बालीस मारण्याला तू सिद्ध हो क्षमेंद्र बालीस मारण्याला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला घाली न पालथीनी सारी धरा नृपाला रामा समीप अंती आणी न जानकीला घाली न पालथीनी सारी धरा नृपाला रामा समीप अंती आणी न जानकीला घाली न स्वर्ग लोकी येईल आळ त्याला धाडी न स्वर्ग लोकी येईल आळ त्याला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला हनुमान नील ऐका मंत्री तुम्ही न माझे सुग्रीव एक मंत्री हे रामचंद्र राजे हनुमान नील ऐका मंत्री तुम्ही न माझे सुग्रीव एक मंत्री हे रामचंद्र राजे आज्ञा प्रमाण यांची आता मला तुम्हाला आज्ञा प्रमाण यांची आता मला तुम्हाला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला।